विकिपीडियाच्या बऱ्याच लेखांमध्ये आपण विविध इमेजेस वापरलेल्या बघू शकतो. या इमेजेस commons.wikimedia.org या विकिमीडियाच्या प्रकल्पावरून घेण्यात येतात. विकिमीडियावरील या इमेजेस कशा वापरायच्या आणि कशा अपलोड करायच्या हे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण पंढरपूर या लेखाची निवड केली आहे. आता आपण पंढरपूर शहराच्या मराठी विकिपीडियावरील लेखावर आलो आहोत. पंढरपूर हे शहर पुंडलिक आणि रुक्मिणी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथे आपल्याला पुंडलिक मंदिराचे छायाचित्र दिसत आहे, पण खाली इतर भागात एकही छायाचित्र दिसत नाही. आता आपण वर्णन या लेखात या प्रसिद्ध मंदिराचे छायाचित्र वापरणार आहोत. त्यासाठी आपण संपादन मध्ये जाऊया. पंढरपूर वरील विविध आपल्याला विकिपीडियावर वापरता येतील. अशा इमेजेस शोधण्यासाठी आपण विकिपीडियाच्या commons.wikimedia.org या वेबसाइट वर जाऊ. तेथे पंढरपूर असे सर्च बार मध्ये लिहू. आपण पाहू शकता की आपल्याला फोटोग्राफर्सनी अपलोड केलेली बरीच छायाचित्रे दिसत आहेत. हे मंदिर चंद्रभागा नदीच्या तीरावर बसलेले आहे. ते आपण वर्णन या भागात कसे टाकायचे ते पाहणार आहोत. या आधीच्या स्टेप मध्ये आपण मोर डिटेल या बटनवर क्लिक केले. छायाचित्राच्या वरच्या बाजूस आपण पाहू शकता की डाउनलोड, यूज दिस फाइल ऑन द वेब, यूज दिस फाइल ऑन विकी, ईमेल अ लिंक आणि छायाचित्राबद्दलची माहिती आहे. आपण हे छायाचित्र विकिपीडियावर वापरण्यासाठी यूज दिस फाइल ऑन अ विकी या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. यूज दिस फाइल ऑन अ विकी या ऑप्शनवर क्लिक केल्यावर एक विंडो आली आहे. त्यात इमेजचे थंबनेल स्वरूप म्हणजे छोटे रूप हा पहिला ऑप्शन दिसतो. आपल्याला विकिपीडियावर थंबनेलवर वापरायचा असेल तर आपण थंबनेलचा कोड सिलेक्ट करूया आणि कॉपी करूया. कॉपी केलेला कोड वर्णन या भागाच्या सुरुवातीला तसाच्या तसा पेस्ट करूया आणि बदलांचा आढावा या चंद्रभागा नदी काठचे मंदिर असे लिहूया. व लेखाची झलक पाहूया की लेखामध्ये आपण वापरलेले छायाचित्र कसे दिसत आहे याची झलक दिसेल. येथे छायाचित्राचे नाव व तपशील म्हणून पंढरपूर असे इंग्लिश मध्ये दिसून येत आहे. आपण पुन्हा एकदा संपादन विंडो मध्ये जाऊन चित्राबद्दलची माहिती मराठीत लिहू. या कोड मध्ये आपल्याला दिसून येते की पहिला भाग कॉमन्स वरील फाईलचे नाव आहे, दुसरा भाग थंबनेल म्हणजेच छायाचित्राचे छोटे खानी रूप आहे आणि तिसरा भाग म्हणजे छायाचित्राबद्दलची माहिती आहे. आता पुन्हा एकदा आपण झलक पाहूया. आता आपण पाहू शकता की चित्राची माहिती बदललेली आहे. हा बदल आपण सेव्ह करूया. आता आपण commons.wikimedia.org वर छायाचित्र कसे अपलोड करायचे हे शिकणार आहोत. जर एखाद्या लेखात फोटो नसेल आणि तो कॉमन्स वर पण नसेल आणि तो आपल्याकडे असल्यास आपण तो अपलोड करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा की तो फोटो आपण स्वतः काढलेला पाहिजे. कृपया इंटरनेटवरून फोटो अपलोड करू नये. फोटो कसे अपलोड करायचे हे शिकण्यासाठी आपण commons.wikimedia.org च्या मुख्य पानावर जाऊया. या पानावर आपल्याला उजव्या बाजूला अपलोड हे बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करूया. आपण आपल्या खात्याने लॉग इन केले आहे की नाही हे नक्की बघा. पहिल्या पानावर आपल्याला फोटो अपलोड कसे करायचे ही माहिती इंग्लिश मध्ये दाखवली आहे. ही माहिती एकदा तरी नक्की वाचा. त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. आता आपण अपलोड करण्यासाठी फाइल सिलेक्ट करणार आहोत. उदाहरणासाठी मी स्वतः क्लिक केलेला कोरफडीचा फोटोही अपलोड करणार आहोत. जर आपल्याला एकापेक्षा अधिक फोटो अपलोड करायचे असतील तर आपण ऍड मोर फाइल्स वर क्लिक करू शकता आणि अधिक फोटो अपलोड करू शकता. फाइल अपलोड पूर्ण झाल्यावर येथे आपल्याला हिरव्या रंगाचा टिक मार्क दिसेल. आपण आता कंटिन्यू बटनवर क्लिक करू. येथे तुम्हाला तुमच्या कॉपीराइट बद्दलचा तपशील विचारला गेला आहे. दिस साइट रिक्वायर्स यू टू प्रोव्हाइड कॉपीराइट इन्फॉर्मेशन फॉर धिस वर्क टू मेक शुअर एव्हरी वन कॅन लीगली रीयूज इट. त्यात दोन ऑप्शन दिले आहेत, दिस फाईल इज माय ओन वर्क आणि दिस फाईल इज नॉट माय ओन वर्क. त्यात आपण दिस फाईल इज माय ओन वर्क या ऑप्शनवर सिलेक्ट करू. त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करू. चित्राचे टायटल आपण पुन्हा लिहिणार आहोत. डिस्क्रिप्शन मध्ये आपण लीव्स ऑफ एलोवेरा असे लिहिणार आहोत. ही माहिती आपण फोटोच्या तारखेला ज्यावेळेस फोटो अपलोड केला आहे ते दर्शवते. कॅटेगरी मध्ये आपण प्लांट असे लिहिणार आहोत. जर इतर कॅटेगरी आपल्याला माहिती असेल तर त्यात पण नमूद करू शकता. आता आपण नेक्स्ट बटनवर क्लिक करूया. ही इमेज आता commons.wikimedia.org येथे अपलोड झाली आहे आणि येथे आपण तयार झालेला लेख बघू शकतो जो की आपण कोरफड या लेखामध्ये वापरू शकता. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण commons.wikimedia.org वरील छायाचित्र लेखामध्ये कसे वापरायचे आणि कसे अपलोड करायचे हे शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण विकिपीडियावरील बटन्सची अधिक माहिती जाणून घेणार आहोत.